मलिकर्त्रे नमः। ॐ श्री राघवेन्द्राय नमः। ॐ सकलप्रदात्रे नमः। ॐ भक्ताघसंभेदन दृष्टिवज्राय नमः। ॐ क्षमासुरेन्द्राय नमः। ॐ हरिपाद कञ्जनिषेवनालब्ध समस्तसम्पदे नमः। ॐ देवस्वभावाय नमः। ॐ दिविजद्रुमाय नमः। ॐ इष्टप्रदाय नमः। ॐ भव्यस्वरूपाय नमः। ॐ भवदुःखतूल संघाग्निचर्याय नमः। ॐ सुखधैर्यशालिने नमः। ॐ समस्त दुष्टग्रह निग्रहेशाय नमः। ॐ दुरत्ययोपप्लवसिन्धुसेतवे नमः। ॐ निरस्तदोषाय नमः। ॐ निरवद्यवेशाय नमः। ॐ प्रत्यर्थिमोकत्वनिदानभाषाय नमः। ॐ विद्वत्परिज्ञेय महाविशेषाय नमः। ॐ वाग्वैखरी निर्जितभव्यशेषाय नमः। ॐ सन्तानसम्पत्परिशुद्धभक्तिविज्ञानवाग्देह सुपाटवारिदात्रे नमः। ॐ शरीरोत्थ समस्त दोषहन्त्रे नमः। ॐ श्री गुरुराघवेन्द्राय नमः। ॐ तिरस्कृत सुरनदी जलपादोदकमहिम्ने नमः। ॐ दुस्तापत्रयनाशनाय नमः। ॐ महावन्ध्यासुपुत्रप्रदाय नमः। ॐ व्यङ्गस्वङ्गसमृद्धिदाय नमः। ॐ ग्रहमहापापापहाय नमः। ॐ दुरितकानन दावभूतस्वभक्तदर्शनाय नमः। ॐ सर्वतन्त्रस्वतन्त्राय नमः। ॐ श्री मध्वमतवर्धनाय नमः। ॐ विजयेन्द्रकराब्जोत्थसुधीन्द्र वरपुत्रकाय नमः। ॐ यतिराजे नमः। ॐ गुरवे नमः। ॐ भयापहाय नमः। ॐ ज्ञानभक्तिसुपुत्रायुर्यशश्री पुण्यवर्धनाय नमः। ॐ प्रतिवारिजयस्वान्तभेदचिह्नादराय नमः। ॐ सर्व ಸರ್ವವಿದ್ಯಾ ಪ್ರವೀಣಾಯ ನಮಃ. ಓಂ ಅಪರೋಕ್ಷೀಕೃತ ಶ್ರೀಶಾಯ ನಮಃ. ಓಂ ಸಮುಪೇಕ್ಷಿತ ಭಾವಜಾಯ ನಮಃ. ಓಂ ಅಪೇಕ್ಷಿತ ಪ್ರದಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ದಯಾ ದಾಕ್ಷಿಣ್ಯ ವೈರಾಗ್ಯ ವಾಕ್ಪಾಟವ ಮುಖಾಂಕಿತಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶಾಪಾನುಗ್ರಹ ಶಕ್ತಾಯ ನಮಃ. ಓಂ ಅಜ್ಞಾನ ವಿಸ್ಮೃತಿ ಭ್ರಾಂತಿ ಸಂಶಯಾಪಸ್ಮೃತಿ ಕ್ಷಯಾದಿ ದೋಷನಾಶಕಾಯ ನಮಃ. ಓಂ ಅಷ್ಟಾಕ್ಷರ ಜಪೇಷ್ಟಾರ್ಥ ಪ್ರದಾತೇ ನಮಃ. ಓಂ ಆತ್ಮಾತ್ಮೀಯ ಸಮುದ್ಭವ ಕಾಯಜ ದೋಷಹಂತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವಪುಮರ್ಥ ಪ್ರದಾತೇ ನಮಃ. ಓಂ ಕಾಲತ್ರಯ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರ್ತೇ ಹಿ ಕಾಮುಷ್ಮಿಕ ಸರ್ವೇಷ್ಟ ಪ್ರದಾತೇ ನಮಃ. ಓಂ ಅಗಮ್ಯ ಮಹಿಮ್ನೇ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಯಶಸೇ ನಮಃ. ಓಂ ಮಧ್ವಮತ ದುಗ್ಧಾಭಿಚಂದ್ರಾಯ ನಮಃ. ಓಂ ಅನಘಾಯ ನಮಃ. ಓಂ ಯಥಾಶಕ್ತಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ಕರ್ತೃ ಸರ್ವಯಾತ್ರಾ ಫಲದಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವತೀರ್ಥ ಸ್ನಾನ ಫಲದಾತೃ ಸ್ವವೃಂದಾವನ ಗತ ಜಲಾಯ ನಮಃ. ಓಂ ನಮಸ್ಕರ್ತೇ ಸರ್ವಾಭೀಷ್ಟದಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಸಂಕೀರ್ತನೇನ ವೇದಾದ್ಯರ್ಥ ಜ್ಞಾನದಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಸಂಸಾರಮಗ್ನ ಜನೋದ್ಧಾರಕರ್ತೇ ನಮಃ. ಓಂ ಕುಷ್ಠಾದಿರೋಗ ನಿವರ್ತಕಾಯ ನಮಃ. ಓಂ ಅಂಧಸ್ಯಾಪಿ ದಿವ್ಯದೃಷ್ಟಿ ಪ್ರದಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಏಡಮೂಕಸ್ಯಾಪಿ ವಾಕ್ಪತಿತ್ವ ಪ್ರದಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಪೂರ್ಣಾಯು ಪ್ರದಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಪೂರ್ಣ ಸಂಪತ್ತಿ ದಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಕುಕ್ಷಿಗತ ಸರ್ವದೋಷಗ್ನೇ ನಮಃ. ಓಂ ಪಂಗುಖಂಜ ಸಮೀಚೀನಾವಯವದಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಭೂತ ಪ್ರೇತ ಪಿಶಾಚಾದಿ ಪೀಡಾಘ್ನಾಯ ನಮಃ. ಓಂ ದೀಪ ಸಂಯೋಜನ ಜ್ಞಾನ ಪುತ್ರದಾತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ದಿವ್ಯಜ್ಞಾನ ಭಕ್ತ್ಯಾದಿವರ್ಧನಾಯ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವಾಭೀಷ್ಟ ಪ್ರವೃದ್ಧಿದಾಯ ನಮಃ. ಓಂ ರಾಜಚೋರ ಮಹಾವ್ಯಾಘ್ರ ಸರ್ಪ ನಕ್ರಾದಿ ಪೀಡಘ್ನೇ ನಮಃ. ಓಂ ಸ್ವಸ್ತೋತ್ರ ಪಠನೇಷ್ಟಾರ್ಥ ಸಮೃದ್ಧಿದಾಯ ನಮಃ. ॐ उद्यत् प्रद्योतन धर्म कुर्मासन स्थिताय नमः। ॐ खद्योतन प्रतापाय नमः। ॐ राममानसाय नमः। ॐ धृतकाशाय वसनाय नमः। ॐ तुलसीहार वक्षसे नमः। ॐ दोर्दण्ड विलसद्दण्ड कमण्डलु विराजिताय नमः। ॐ अभयज्ञानमुद्राक्षमालाशालि कराम्भुजाय नमः। ॐ योगीन्द्रवन्द्यपादाब्जाय नमः। ॐ पापाद्रिपाटनवज्राय नमः। ॐ क्षमासुरगणाधीशाय नमः। ॐ हरिसेवालब्धसर्वसम्पदे नमः। ॐ तत्त्वप्रदर्शकाय नमः। ॐ इष्टप्रदानकल्पद्रुमाय नमः। ॐ श्रुत्यर्थबोधकाय नमः। ॐ भव्यकृते नमः। ॐ बहुवादिविजयिने नमः। ॐ पुण्यवर्धनपादाब्जाभिषेकजलसञ्चयाय नमः। ॐ द्युनदीतुल्यसद्गुणाय नमः। ॐ भक्ताघविध्वंसकरनिजमूर्तिप्रदर्शकाय नमः। ॐ जगद्गुरवे नमः। ॐ कृपानिधये नमः। ॐ सर्वशास्त्रविशारदाय नमः। ॐ निखिलेन्द्रियदोषग्ने नमः। ॐ अष्टाक्षरमुदिताय नमः। ॐ सर्वसौख्यकृते नमः। ॐ मृतपोतप्राणदात्रे नमः। ॐ वेदिस्थपुरुषोज्जीविने नमः। ॐ वह्निस्थमालिकोद्धर्ते नमः। ॐ समस्तटीकाव्याख्यात्रे नमः। ॐ भाट्टसङ्ग्रहकृते नमः। ॐ सुधापरिमलोद्धर्त्रे नमः। ॐ अपस्मारापहर्त्रे नमः। ॐ उपनिषत्खण्डार्थकृते नमः। ॐ ऋग्व्याख्यानकृदाचार्याय नमः। ॐ मन्त्रालयनिवासिने नमः। ॐ न्यायमुक्तावलीकर्त्रे नमः। ॐ चन्द्रिकाव्याख्यानकर्त्रे कार्त्रे नमः। ॐ सुतंत्र दीपिका कर्त्रे नमः। ॐ गीतार्थ संग्रह कृते